दिने अवतीर्ण हैला प्रभु निशाय ग्रहणे। तर चैतन्य महाप्रभु फाल्गुनी पौर्णिमा जी आज आहे त्या शुभ दिवशी ते अवतीर्ण झालेत आणि कधी निशाय ग्रहणे की त्यावेळी संध्याकाळची वेळ होती। हरिनाम मंगल उठिल चतुर्दिगे जन्मिला ईश्वर संकीर्तन करी आगे। आणि चैतन्य महाप्रभु काय कहत आहेत की मंगल हरिनाम मंगल उठिला चतुर्दिगे, कारण त्या दिवशी विशेष असं चंद्रग्रहण होत आणि चंद्र म्हणजे तोही म्हणतो की हा सुंदर गौरचंद्र प्रकट होत आहे तर माझा काय उपयोग, आणि म्हणून तो स्वतःला आच्छादित करून येतोय। तर हे ग्रहण लागलेलं होतं आणि ग्रहण असल्यामुळेच काय होतं की आपल्याकडे प्रथा आहे की ग्रहण ज्यावेळी सुटतं की त्यावेळी सर्वजण शुद्ध सुचिरभूत होत असतात की त्यातून ते शुद्धता पाळण्यासाठी स्नान करत असतात। आणि ज्यावेळी स्नान करत असतात किंवा ज्यावेळी ग्रहणाचा वेळ असतो त्यावेळी इतर कोणतेही कार्य करायला मना केलेले आहे, तर फक्त तो भगवंताचा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर हे सतत ते सर्वजण काय करत होते हरिनाम करत होते आणि हरिनाम करून त्यावेळी गंगेमध्ये स्नानासाठी जात होते। तर स्नानासाठी अनेक लोक त्या ठिकाणी गंगा स्नान करतात आणि गंगा स्नान करतानाही ते जोरदारानं म्हणतात हरी 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 अशा प्रकारे उच्चारण ते करतायत। आणि नंतर त्यांना बघून कित्येक मुस्लिम लोक जे कधीही भगवंताचं नाव घेत नाहीत तर ते पण ते हसत असं म्हणतात हरी 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 हरी। तर अशा प्रकारे सर्व वातावरणच काय झालेलं आहे संकीर्तनमय झालेलं होतं। आणि अशा या पवित्र वातावरणामध्ये श्री चैतन्य महाप्रभू प्रकट होत आहेत आणि ते दाखवून देत आहेत की हा युग धर्म पसरण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठीच मी या ठिकाणी अवतरित होत आहे। आणि म्हणून या ठिकाणी जन्मिला ईश्वर संकीर्तन करी आगे आणि ते प्रकट होत आहेत आणि संकीर्तनाला समोर ठेवत आहेत। आदि खंडे शिशु रूपे अनेक प्रकाश पिता माता प्रति देखायला गुप्तवास। आणि या आदिखंडामध्ये मी काय केलेलं आहे वर्णन केलंय, त्या आदिखंडात आधी काय काय लिहिलं आहे ते आधी वर्णन करतात सूत्ररूपात एक एक श्लोकात। तर ते सांगतात पिता माता प्रति देखायला गुप्तवास की ज्या काही सर्वसाधारण लोकांना त्यांनी लीला नाही दाखवल्या त्या लीला माता पितांना त्यांनी दाखवल्या। कोणत्या आहेत त्या? आदिखंडे ध्वज वज्र अंकुश पताका ग्रह माझे पूर्व देखिला पिता माता। तर ज्यावेळी चैतन्य महाप्रभू जे निमाय होते छोटे तर ते घरामध्ये काय करायचे रांगायचे आणि रांगताना त्यांच्या पायात काही पैंजण नव्हते पण पैंजणाचा आवाज यायचा की सची माता आणि जगन्नाथ मिश्र विचारायचे की अरे ही कोण आहे कुठून आवाज येतो हा। तिथे वारंवार ते आवाज बघायचे पण त्यांना काही समजून येत नव्हतं आणि ते आवाज सुंदर असा आवाज यायचा। नंतर ते बघायचे काय की घरामध्ये अनेक ठिकाणी चरणचिन्ह उमटलेले आहेत आणि त्याच्यावर काय ध्वज अंकुश पताका। तर त्या सर्व बघतायत की जे भगवंतांच्याच चरण गमळावर असतं आणि त्या ठस्याने ते बघायचे आणि त्यांना आशीर्वादचे की हे ठसे कोणाचे आहेत। मग त्यांना वाटायचं की आपल्या घरात जे शालिग्राम भगवान आहेत ना तेच काय करतात घरामध्ये फिरतायत आणि त्यांच्याच चरणांचे हे ठसे आहेत। तर माता पितांना ते लीला दाखवायचे पण त्यांना ते समजून येत नव्हतं। आदि खंडे प्रभूर हरी आले चोरे चोर भांडाई प्रभू आईले न घरे। तर आता दुसरी लीलांचं वर्णन करतात ते की चोरांचे, कारण आपण बघतो की निमाय एवढे सुंदर होते आणि त्याच सची माता काय करायची संपूर्ण त्यांचं अंग म्हणजे अलग वेगवेगळ्या सुवर्णाने अंग म्हणजे जे काही चुडे असतील गळ्यामध्ये असतील तर असे सुवर्णाने अलंकार असायचे आणि ते चोर त्यांना अतिशय काय होतो आनंद होतो की अरे ह्या जर बालकाची चोरी केली तर आपल्याला भविष्यात कधी चोरी करायला लागणार नाही। तर ह्याच्या काय करायचं आपण ह्याला गोड बोलून दूर न्यायचं आणि त्याच्याकडून हे सर्व काय करायचे वस्तू घेऊन घ्यायच्या आणि म्हणून ते योजना करतात। आणि एक दिवस जे बघतात की बालक एकटंच खेळत आहे की त्यावेळी त्या ठिकाणी येतात। तर आचार्य सांगतात की चैतन्य महाप्रभूंना पण थोडं भ्रमण करायची इच्छा होती जसं कृष्णलीलेमध्ये होतात ना तो वादळाच्या रूपात आलेला तृणावत तो भगवंतांना घेऊन जातो तो नेहमी यशोदामाईच्या मांडीवर खेळत होते आणि यशोदामाई वर झालायची पण किती वर फेकायची थोडंच पण भगवंतांना अतिशय उंच जायची इच्छा होती त्यावेळी तृणावत येतो आणि तो उंच हवे आकाशामध्ये घेऊन जातो आणि भगवंतांनाही चांगलं फेरपटकावतो. तशाच प्रकारे त्यांची इच्छा होती की जर आता गावामध्ये फेरपटका करायची, तर हे दोन चोर येत आहेत आणि त्यांना घेऊन जात आहेत आणि आपल्या खांद्यावर घेत आहेत त्यांना चैतन्य महाप्रभूंनी म्हणला. आणि मग बोलत बोलत त्याच्याशी एकदम सर्व काही गोष्टी करत करत ते जात आहेत आणि ते विचार करत आहेत की तो म्हणतो की मी याच्या गळ्यातलं घेणार, तर तो म्हणतो मी त्याच्या हातातलं घेणार, आणि अशा प्रकारे ते प्लॅन करत असत आणि करत करत फिरत फिरत येत आहेत. त्यांना समजतच नाही की पुन्हा त्याच ठिकाणी येतात, म्हणजे भगवंतांच्या योग मायेद्वारे ते भ्रमित होतात आणि फिरून भरपूर अंतर फिरून येतात आणि पुन्हा तिथे येतात. आणि तिथं सर्वजण काय झालेल्या निमाईन नाही होते आणि त्यामुळे सगळेजण कावरे वावरे झालेले, कारण भगवंत एवढी एका क्षणापासून पण ते आपल्या नजरेपासून दूर जाऊ देत नव्हते त्यांना, आणि इतका वेळ ते नाही आहे. सगळेजण शोध घेत आहेत, सगळेजण शोध घेत आहेत, तर त्यावेळी मग ते चोर बघतात, अरे आपण चुकलो रस्ता याच ठिकाणी आलो, आणि ते बघतात आता ह्या लोकांनी जर आपल्याला पकडलं तर आपल्याला काही खरं नाही, आणि म्हणून त्या निमायला उतरतात आणि त्याला काही खाय वगैरे दिलेला असतो संदेश वगैरे. आणि मग तो म्हणतो निमाय तुझं घर आलं बघ, तो म्हणतो हा आले आले घर, आणि तो पळत जातो आतमध्ये, तर कोणाचं लक्ष नाही बघून ते निघून जातात. आणि इकडे जगन्नाथ मिश्र बघतात की अरे आपले निमाय आले, सगळ्यांना आनंद होतो. आणि मग ते विचारतात की कोणी घेऊन आले ना, तर जगन्नाथ मिश्र म्हणतात तुम्ही काय करा त्यांना हे घ्या, धोती कुर्ता म्हणजे सर्व काही मोठा संपूर्ण धोती कुर्ता उत्तरी वगैरे असं बन करून त्यांना भेट द्या की त्यांनी याला निमायला घेऊन आलेले. आणि ते बघतात की अरे कुठं ते दोघं जण घेऊन आलेले, तर मग सांगतात की अरे ते गेलेले निघून, त्यांना भीती होती मृत्यूची मारतील म्हणून ते निघून जातात. पण अशा प्रकारे भगवान काय करतायत की त्या ठिकाणी ही लीला संपन्न करतायत. आदिकांडे जगदीश हिरण्येर घरे नैवेद्य खायला प्रभू श्री हरी वासरे. तर आता आणखी एक लीलेचं ते वर्णन करतायत की एकदा चैतन्य महाप्रभू अनेक लीला करायचे. तर ज्यावेळी चैतन्य महाप्रभू एक दिवस एकादशीचा दिवस होता आणि भगवंतांना त्यांनी जय हिरण्य आणि जगदीश आहेत त्यांनी जगदीश पंडित यांनी काय केलेला भरपूर भोग बनवून त्यांनी अर्पण केलेले होते. आणि ज्यावेळी चैतन्य महाप्रभू इकडं काय होतात बालकाच्या रूपामध्ये रडू लागतात आणि मग रडत असताना की ठरलेलं होतं की त्याला सांत्वना करण्यासाठी काही पुढे येईल वर्णन की हरिनाम करायचे आहे किंवा वेगवेगळे प्रकार करायचे, पण त्यावेळी तो संतोष होत नाही. मग शेवटी त्याला विचारतात काय पाहिजे तुला, तर ते सांगतो की यांच्या घरातला मला महाप्रसाद पाहिजे. आणि त्यांच्यापासून बऱ्याच अंतरावर त्यांचं घर होतं, तर त्यांना आश्चर्य वाटतं. आणि मग सर्वजण त्यांच्या घरी जातात आणि म्हणतात की तुम्ही जो काही भगवान विष्णूंना जो प्रसाद अर्पण केलाय तो पाहिजे. तर ते पण आश्चर्यचकित होतात की अरे आज आम्ही एकादशीला भरपूर अशी मोठी फीस्ट बनवून भगवंतांना आम्ही अर्पण केली आणि ह्या बालकाला कसं काय कळालं. आणि तेही आश्चर्यचकित होतात आणि ते स्वतः घेऊन येतात आणि त्या बालकाला निमायला ते अर्पण करतात. अशी सुंदर अशी लीला या आदिखंडामध्ये. आदिखंड शिशु छले करिया क्रंदन बोलाईला सर्व मुके श्रीहरी कीर्तन. तर अशा प्रकारे ज्यावेळी स्त्रिया यायच्या आणि निमायला इतका सुंदर होता आकर्षित होता प्रत्येकांना तो हवे असं वाटायचा आणि त्यावेळी त्या घ्यायच्या. पण ज्यावेळी बालक रडायचा त्यावेळी सर्वजण दुःखी व्हायच्या आणि त्यामुळं त्याला सांत्वना करण्याचा प्रयत्न करायचा आणि बरंच सांत्वना केल्या तरी ते थांबायचं नाही. पण जसं ते सर्वजण गायचे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, ते बालक लगेच काय व्हायचं शांत व्हायचं आणि त्यांच्यावर ते खेळू लागायचं नाचू लागायचं आणि त्यामुळे हा नित्याचाच क्रम व्हायचा. आणि रोज त्या स्त्रिया यायच्या आणि निमायला काय करायच्या त्या संकीर्तनात ते रडायचं आणि त्या सर्वजण संकीर्तन करायच्या. म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांनी काय केलं ह्या संकीर्तनाचा प्रचार केलेला आहे. आदिखंडे लोक वर्ज हंडीरासने वसिया मायर तत्व कहिला आख्याने. आणखीन एक लीला आहे की चैतन्य महाप्रभू निमाई या हंडीवर म्हणजे जे काही भगवान विष्णूंना अर्पण केलेली जी भांडी होती त्याच्यावर ते बसतात. तर प्रसंग असा होतो की निमाय ज्यावेळी विश्वरूप संन्यास घेतात आणि संन्यास घेऊन गेल्यानंतर की जगन्नाथ मिश्र खूप दुःखी होतात कारण त्यांनी विश्वरूप खूप सुंदर असं होतं आणि सर्व शास्त्र पठणामध्ये चांगला गुणवान मुलगा होता आणि मोठा झाल्यामुळे स्वाभाविकपणे त्याची विवाहाची चर्चा होते. आणि ज्यावेळी विवाहाची चर्चा त्यांच्या कानी पडते तर ते विचार करतात की नाही मला या संसारामध्ये गुंतायचं नाही आणि म्हणून ते एका रात्रीत निघून जातात. आणि हे न सांगता निघून गेल्यामुळे अतिशय त्यांना दुःख होतं. आणि मग विचार करतात हा निमाई आहे, हा निमाई पण ते विचार करतात की जर हा निमाई पण जर शाळेमध्ये गेला, कारण निमाई पण शाळेला जात होते. कुणाकडे जात होते? गंगादास पंडित, जे कृष्णलीले म्हणे सांदीपनी म्हणून होते, तेच या ठिकाणी गंगादास पंडित म्हणून ते शिकवत होते. आणि स्वतः जगन्नाथ मिश्र त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे सुपूर करतात की तुम्ही यांना काय करा, सर्व काही शिकवा यांना. आणि गंगादास पंडितही म्हणतात की माझं अहो भाग्य आहे की या बालकाला शिकवण्याला मला संधी मिळते म्हणून. आणि त्यावेळी मग ते शिकत असतात. पण यांच्या मनात विचार येतो, काय विचार येतो, की ते म्हणतात जसं विश्वरूपाने पण शिकून आणि शास्त्राचं अध्ययन करून त्याच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं, तशाच प्रकारे हा बालक पण जर शिकू लागला, विद्वान झाला आणि सर्व शास्त्राचं मर्म त्याला कळालं, तर हा कसं काय घरात राहील, आणि तोही काय करेल, आपल्या बंधूप्रमाणेच संन्यास घेऊन निघून जाईल. आणि म्हणून त्यांना ती भीती होती. आणि दुसरे त्यांना एक रात्री स्वप्न पडतं आणि ते सची मातेला सांगतात की मी स्वप्नामध्ये पाहिलो. कारण ते ज्यावेळी स्वप्न पडतं तर ते एकदम काय म्हणतात, जसं दचकून बोलत निमाय 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 करते उठतायत. तर सची माता विचारते काय झालं, तर ते एकदम घाम वगैरे आलेला असतो आणि ते सांगू लागतात की निमाय कुठे आहे, निमाय कुठे आहे. तर म्हणते सची माता काय घाबरण्याच काम नाही, एवढा इथं झोपलाय बाजूलाच. तर ते म्हणते विचारते काय झालं नेमकं, तर ते म्हणते की मी स्वप्न बघितलं की निमायने आपला संन्यास घेतलेला आहे आणि संकीर्तन करतोय, सर म्हणजे डोकं आहे मुंडन केलेलं आहे आणि भगवी वस्त्री परिधान केलेलं आहे, संन्यास ग्रहण घेतलेला आहे आणि हजारो लोक त्याच्या मागे आहेत आणि सर्वजण गात आहेत हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे संकीर्तन चाललेलं आहे आणि ते बघून हजारो लोक त्यांच्या मागे आहेत, हे बघून मला भीती वाटली की जो पहिलाही मुलगा गेलाय आणि आता दुसराही चाललेला, आणि म्हणून ते दचकून जागे उठतात आणि अशा प्रकारे ते बोलू लागतात. थोड्यात निमाई जागा होतो आणि निमाई म्हणतो की बाबा मी जाणार नाही तुम्हाला सोडून, मी काय करणार आहे की तुमची काळजी घेणार आहे. कारण निमाई पण स्वतः त्यांचंही स्वप्न सांगतात की विश्वरूप माझ्या स्वप्नात आले आणि ते म्हणाले माझं बोट धरून मला म्हणत होते चल चल तू चल माझ्याबरोबर, पण मी सांगितलं नाही नाही मी नाही येणार तुमच्याबरोबर, मी काय करणार घरीच थांबणार आणि आई वडिलांची मी चांगली काळजी घेणार. आणि अशा प्रकारे ते त्यांना धीर देतात वडिलांना. आणि मग यांच्या मनात येतं की नाही कदाचित हा पण तो निघून जाईल, आणि म्हणून ते मग सची मातेला सांगतात की याची शाळा उद्यापासून बंद. मग सची माता म्हणते अरे कसं काय, जर हा शाळेला नाही गेला तर हा विद्वान नाही होणार, एक मूर्ख बनून राहील, मग त्याचा उद्या त्याला नोकरी म्हणा किंवा मुलगी कोण देणार त्याला, हा त्याचं लग्न कसं होणार, त्याचं पुरं गुजराण कसे होणार. तर ते म्हणतात तरी तू एवढी तू विद्वान ब्राह्मणी तू आणि तू अशा प्रकारे वेड्यासारखं बोलते की आपलं गुजराण आपलं धन विद्या किंवा शास्त्र हे नाही करत, आपलं गुजराण भरण पोषण करणारे कोण आहेत, कृष्ण आहेत की भगवंत आहेत ते आपलं भरण पोषण करतात याच्यावर नाही. आता बघ मी एवढा विद्वान आहे पण माझ्या घरी भोजनासाठी काय तांदूळ कम तांदळाची पण कमतरता आहे. आणि तेच बघ बाहेर बरेच लोक ब्राह्मण आहेत ते शिकलेले नाही आहेत अंगुठा छाप आहेत, परंतु त्यांच्यामध्ये काय आहेत बऱ्याच धनधान्य आहे. विद्वान लोक त्यांच्या घरी जाऊन काय करतायत भिक्षा मागतायत. आणि त्यामुळे तू विचार करू नकोस की भगवंत भरण पोषण करणार आहेत आणि भगवंतावर आपण निर्भर असलं पाहिजे. आणि म्हणून ते काय करतात की तो शाळा शिकण्यास सोडून दुसरं काही पण करायचं असेल त्याला करू दे, आणि मी सांगतो की मी जिवंत असेपर्यंत त्याला कणभरही कमी पडू देणार नाही. आणि अशा प्रकारे ते सची मातेला कन्व्हिन्स करतात की बाबा त्याला शाळा नको. आणि मग ती बोलतो ते निमायला आणि सांगते की निमाय उद्यापासून तू शाळेत जाऊ नकोस. मग निमाय विचार करतात अरे सगळेजण शाळेला जातात आणि यांनाच नाही जात म्हणत, मग ते म्हणतात ठीक आहे मी आणखीन खोड्या करणार. आणि म्हणून त्यांच्या घरासमोर जे काही भगवान विष्णूनं अर्पण केलेली जी मडकी होती त्या मडक्यांच्या वर जाऊन ते बसतात. आणि ही मुलं बघतात आणि जाऊन सची माता सांगतात की माता माता बघा निमाई कुठं बसलेला आहे. तर ती पळत येते बघते तर हा बसलेला आहे सगळ्या अंगाला काळं लागलेलं आहे आणि निमाई आधीच गौरवर्ण आणि त्याच्यामध्ये मडक्यांचं जे काय काळं जे
काजळ लागले म्हणजे काजळी लागल्याप्रमाणे तो खूप सुंदर असं दिसत होते. आणि ते मातेला म्हणतात, माता म्हणते की तू तरी हे सगळं अपवित्र आहेत, हीच भांडी सगळी काय आहेत अपवित्र आहेत, आणि त्याच्याशी तू थांबून गो, तू खाली उतर. तर ते म्हणतात हे अपवित्र कसं काय, की हे भगवान विष्णूंना अर्पण केलेलं आहे, ही भांडी सगळी काय याच्यातून निवेद बनवून भगवान विष्णूंना अर्पण केलेलं आहे, ते कसं काय अपवित्र असू शकतं. आणि जरी अपवित्र असेल आता मी त्याला स्पर्श केलेला आहे, माझ्या स्पर्शाने ते आता पवित्र झालेलं आहे. आणि मग ते म्हणतात आणि तू जर मला शाळेत नाही पाठवलेस तर मला कसं कळणार काय पवित्र आहे काय अपवित्र आहे, हा, आणि त्यामुळे मी नाही खाली येणार. मग बाकीच्या आजूबाजूच्या स्त्रिया होतात आणि ते म्हणतात की निमाय तू खाली येऊ नको, तिथंच थांब तिथंच थांब. का? कारण ते सची मातेला म्हणतात की तू असं काय, तुला कोणी ही बुद्धी दिली बरं की त्याची शाळेला, आमच्या शाळेत मुलांना शाळेत जावं म्हणलं तरी जात नाहीत, आणि तुझा मुलगा जायची इच्छा करतोय आणि तू त्याला थांबवतेस. आणि अशा प्रकारे तिला समजूत घालतात. इकडं जगन्नाथ मिश्राच्याकडे काही ब्राह्मण जातात आणि ते म्हणतात की जगन्नाथ मिश्र तुला तुला कोणत्या दुष्टाने ही बुद्धी दिली किंवा सल्ला दिला की निमाला शाळेत नका पाठव. मग ते जगन्नाथ मिश्र ते आपलं दुःख सांगतात की कशाप्रकारे तो एक मुलगा गेला तर हाही मुलगा जाईल आणि म्हणून मी ते शाळा बदलून गेले. तर मग ते म्हणतात हा कृष्णाची इच्छा आहे ना की भरण पोषण जर कृष्णाच्या इच्छेप्रमाणे जर न शिकताही तो घर वैरागी होऊन तो जाऊ शकतो जर कृष्णाचे, कारण ते सांगताना कृष्णाचे इच्छेवरच सर्व काही अवलंबून आहे. तर ते म्हणतात जर शिकला कृष्णाची इच्छा असेल तर तो जाऊ शकतो, कृष्णाची इच्छा असेल राहू शकतो. मग त्यावेळी त्यांना पडतं आणि त्यावेळी म्हणते म्हणतात हा निमाय पुन्हा त्याच्या शाळेमध्ये जाऊ शकतो. आणि निमायला अतिशय आनंद होतो आणि पुन्हा तो शाळेमध्ये जाऊ लागतो. आदिखंडे गौरांग्य चांचल्यापार शिशुगण संगे जेन गोकुल बिहार. तर अनेक लीला चैतन्य महाप्रभू मुलांच्या बरोबर करतायत, जसं भगवान श्रीकृष्ण करतायत गोकुळामध्ये की कशा प्रकारे माखन चोरी लीला, तशाच प्रकारे निमाय पण आपल्या अनेक मुलांच्या बरोबर जायचे आणि काय करायचे की जे कोणी झोपलेले आहेत पहाटे आता उठणार आहेत तर त्याच्या आधी ते काय करायचे घरांना कडी लावायचे, कडी लावून ते बघायचे आत. आणि सकाळची वेळ आहे ते उठायचे. आणि पूर्वी आतासारखे नाही, पूर्वी सर्वांना काही बाहेर शौचविधी वगैरे करायला सकाळचे जे विधी आहेत करण्यासाठी बाहेर जायला लागायचं, तर ते बघायचे की बाहेरून कुलूप आहे म्हणजे कडी लावलेले आहे आणि ते वाजवत आहेत पण कुणीच त्या ठिकाणी येत नाही आणि हे बालक हसू लागतायत. आणि त्यांना नैसर्गिक विधी असले तर तो भरपूर त्यांना त्रास होत असतो, ते बघून जेवढं ते हे करतात तशी बालकं काय करतात त्याच्यात आनंद घेतात. तर अशा प्रकारे ते लीला करतात. कधी कोणी केळी वगैरे असले आणि नाही म्हणले दिल्या तर हे रात्री जायचे आणि काय करायचे एक गोंगडे घ्यायचे बैल बैलाचं रूप घ्यायचे आणि दोन मुलं असायचे आणि तिथं जायचे आणि ते सगळे केळी घेऊन यायचे. त्या माणसाला वाटायचं की एक बैलच घुसला आणि त्या बैलानंच काय केलंय या ठिकाणी नासाडी केलेली आहे, पण हे बालक स्वतः जाऊन त्या ठिकाणी नासाडी करायचे. अनेक वेळा जसं आपण बघतो की गंगामध्ये हे बालक जायचे आणि जिथं जे काही ब्राह्मण असायचे गायत्री करत असायचे ब्राह्मण आणि हे जाऊन निमाय त्यांचे काय करायचे पाय ओढायचे. कित्येक वेळा मुली जायच्या आणि त्या ठिकाणी शिवजींची पूजासाठी ते काय करायचे पिंड वगैरे बनवून त्यांना अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा. तर हे जायचे निमाय आणि म्हणायचे की ते स्वतः ते काय करायचे भोग खायचे ते जे शिवजींना अर्पण केलं. तर तो मुली रागवायच्या की तू काय केलं दूषित केलंस की आम्ही हे भगवान शिवजींना अर्पण करणार होतो. तर ते म्हणायचे की भगवान शिवजी माझे काय आहेत दास आहेत दास आणि तुम्ही ज्यांच्यासाठी आणले त्यांना ते ग्रहण केलेलं आहे आणि तुम्ही जर मला दिलात तर तुम्हाला काय होईल चांगला भरतो म्हणजे चांगला पती तुम्हाला प्राप्त होईल. आणि जर तुम्ही आम्हाला नाही दिला तर हे कृपणी की तुम्हाला काय होईल की असा पती मिळेल बुढा म्हणजे म्हातारा असेल आणि त्याला आधीच एक पत्नी असेल आणि चार चार मुलं असतील अशा प्रकारचे तुम्हाला पती मिळेल. तर त्या घाबरायच्या आणि सगळं काही त्यांना द्यायच्या की नाही नाही घे तू घे. आणि अशा प्रकारे सुंदर त्या लीला चैतन्य महाप्रभू या जसं गोकुळ विहार म्हणजे कृष्ण जसे गोकुळामध्ये करायचे तसेच त्याच्या ते प्रकट करत होते. आधी कंडे करिलेने आरंभ पडिते अल्प अध्याप घ्यायला सकल शास्त्र दे. आणि मग जसं त्यांनी गंगादास पंडितांच्याकडे शिकण्याची लीला सुरू केली तर थोड्याच वेळामध्ये ते काय झाले, मोठे विद्वान झाले. आणि सर्वजण कोणी पण त्यांना यायचं, त्यांना ते आव्हान करायचे, इतके ते निष्णात झाले. आदिखंडे जगन्नाथ मिश्र परलोक विश्वरूप संन्यासाची दुई शोक. तर ह्या आदिखंडामध्ये दोन लीलांचं ते वर्णन करत आहेत की विश्वरूपांनी संन्यास घेतला आणि त्याचबरोबर जगन्नाथ मिश्रांचं काय होतं, निधन होतं. तर ह्या दोन गोष्टी या सची मातेला अतिशय दुःखदायक आहेत. आदिखंडे विद्या विलासे रे महारंभ पाषाणी देख जैने मूर्ती मंद दंभ. तर चैतन्य महाप्रभू की आता काय करत आहेत, विद्यार विलासे महारंभ, की विद्याविलासाचं ते महारंभ करत आहेत, की जो कोणी त्यांना शास्त्रात करायचं की त्यांच्याशी ते वादविवाद करायचे. एकदा चैतन्य महाप्रभू आणि सर्व काही शिष्य त्यांचे रस्त्यानं जात होते आणि जात असताना समोरून मुकुंद येत होते आणि मुकुंद बघतात की चैतन्य महाप्रभू येत आहेत, हे निमाय निमाय पंडित. तर ते बघून आपला रस्ता म्हणजे दुसरीकडे निघून जातात. तर चैतन्य महाप्रभू मागं वळतात आणि आपल्या शिष्याला विचारतात, तर मुकुंद त्या बाजून का गेला, मागं का गेला, दुसऱ्या बाजून का गेला, इकडे येत होता तो रस्ता चुकून का गेला. तर तो म्हणतो नाही काही, त्यांना काही दुसरं काही काम आठवलं असेल तिकडे गेले असते. तर ते म्हणले नाही नाही, त्याने मी त्याचा वेळ शास्त्रार्थ करण्यामध्ये घालवतो आणि हा मुकुंद काय भगवंतांचा भक्त आहे आणि शास्त्रार्थ करण्यात त्यांना मुळीच रुची नाही आहे आणि त्यासाठी तो निघून गेला. पण मी एक दिवस काय करेन, मी पण एक चांगला भक्त बनेन आणि ब्रह्माजी शिवजी पण माझा संग घेण्याची इच्छा करतील. आणि अशा प्रकारे तिथे ते घोषणा करत आहेत. आदिखंड सकल पुढी आगन मेली जानवीर तरंगे निर्भय जल केली. आणि सर्व चैतन्य महाप्रभू आणि सर्व बालक या जानवीमध्ये, कारण जसं भगवान श्रीकृष्णाने वृंदावनामध्ये लीला केल्या होत्या या यमुनेमध्ये, आणि त्यामुळे जे गंगा होती किंवा जान्हवी यांनी इच्छा करतात की अरे भगवंतांनी तिला संपूर्ण कृपा दिलेली आहे, मला कृपा नाही मिळाली. तर त्यांची पण मनात इच्छा होती की भगवंतांनी माझ्यामध्ये येऊन पण लीला कराव्यात. तर ही त्यांची इच्छा चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये येऊन ते पूर्ण करतात आणि सर्व आपल्या ग्वालबालांना म्हणजे मित्रांना घेऊन शिष्यांना घेऊन त्या ठिकाणी जायचे आणि तासन तास त्यामध्ये लीला करत होते. आणि अनेक स्वयं म्हणजे पोहणे असेल किंवा आणि सर्व खेळ वगैरे ते खेळायचे. आदिखंडे गौरांगेर सर्व शास्त्रे जय त्रिभुवने हे ननाई जय समुख है. तर अशा प्रकारे त्यांनी सर्व शास्त्रांच्यावर विजय मिळवला आणि त्यांच्यासारखा विद्वान या त्रिभुवनात नव्हता. आदिखंडे मंगदेशे प्रभुर गमन प्राचभूमी तीर्थल पायी श्रीचरण. तर आदिखंडे बंगदेश प्रभुर गमन, तर बांगलादेशामध्ये ते काय करत आहेत, जात आहेत त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी धन कमवण्याच्या धन अर्जनाच्या उद्देशानं ते त्या ठिकाणी जात आहेत. आणि त्या ठिकाणी गेल्यावरही त्या ठिकाणी ते एक सुंदर असं वर्णन येतं की त्या ठिकाणी ते जात आहेत आणि तिथं एक सुभद्र राय त्यांना भेटायला येतात. हे सुभद्र राय जे असतात ते कोण असतात की जो राजा असतो त्यावेळी नवाभूषणच्या त्यांच्याकडे तो एक सरकारी अधिकारी असतात आणि त्यांच्याखाली हाताखाली एक व्यक्ती होता हुसेन खान सय्यद, तो त्याच्या हाताखाली कार्य करत होता. आणि एकदा याची पत्नी बघते की यांच्या पाठीवर काही व्रण आहे चाबक मारल्याचा, मग ती विचारते हे काय आहे. तर ते म्हणतात दिगी खोदाय ते तारे मुन्सिप केला छिद्र पाया तार तार राय तारे चाबुका मारिला. कि ते म्हणतात की मी ह्या सुबुद्धीरायांनी मला तिथला एक अधिकारी बनवलं होतं, एक मुकादम बनवलं होतं आणि तिथं फिर खोदण्याचं काम सुरू होतं आणि माझ्याकडून काही चूक झाली ते बघून त्यांनी काय केलं मला चाबूक मारलं आणि त्याचं ते वर्ण आहे. तर हे जे त्याची पत्नी ऐकते तर ती म्हणते नाही नाही तुम्ही काय करा की तार असते तार अंगे देखे मारे नेरे चिन्ह सॉरी राजा काय हा इथ आहे सुबुद्धीराय मारिते कहे राजास्थाने. तर ती म्हणते तुम्ही काय करा सुबुद्धीरायांना आत्ताच्या आता मारा. तर ते म्हणतात नाही 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 राजा काही आमार पोष्टा राय भय पिता ताहार मारू आम्ही भाल नाही कथा. तर ती म्हणते की तुम्ही राजाला आत्ताच्या आता मारा. पण तो म्हणतो नाही 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 तो आमचा पोष्टा आहे त्यानं माझं भरण पोषण केलं पित्याप्रमाणे आहे आणि आम्ही त्याला मारणं हे योग्य नाही होणार. मग ते स्त्री कहे जातील यदि प्राण ना मारिबे जर तुम्हाला प्राणाशी मारायचं नसेल तर तुम्ही त्याची काय करा जाती इच्छिना म्हणजे हे करा त्याला भ्रष्ट करा. राजा कहे जाती नेले येऊ नाही जिबे तो राजा म्हणतो की जर त्याची जाती भ्रष्ट केली तर जिवंत राहणार नाही. पण स्त्री काय करते ती हट्ट करते नाही नाही तुम्ही हे केलंच पाहिजे एक तर जीवे मारा नाही तर ते जाती भ्रष्ट करा आणि त्यामुळे त्याचा नाही काय होतो नाईलाज होतो आणि तो काय करतो सुबुद्धीरायांच्यावर पाणी शिंपडतो आणि पाणी शिंपडल्यावर तर काय होतं भ्रष्ट होतात त्यातली एवढी समाज जाती व्यवस्था होती की सर्वजण त्यांना बहिष्कृत करतात. मग सुबुद्धीराय अनेक लोकांच्याकडे जात आहेत आणि ते त्यांना विचारत आहेत की बरं काय बरं केलं पाहिजे. मग त्यावेळी काय बरेच लोक सांगायचे ते काय करतात तबे सुबुद्धीराय सी छद्म पाया वाराणसी यायला सब विषय छरिया. तर ते काय करतात सर्व काही घरदार सोडतायत आणि ते वाराणसीला येतात कारण वाराणसी या ठिकाणी अनेक विद्वान ब्राह्मण होते आणि त्यांच्याकडे जातात आणि प्रायश्चित पूचिला ते हो पंडित रगणे तारक ए तप्त गृह घाया छाड प्राणी. आणि ते जाऊन त्यांना विनंती करतायत की माझ्या अशा प्रकारे स्थिती झालेली आहे तर आता ह्याला काही प्रायश्चित आहे का. तर ते आणि कुणाला विचारतात कुणी सर्वसाधारण व्यक्तीला नाही पंडिताला आणि ते पंडित लोक काय म्हणतात तप्त घृत खाया छाड प्राणी आणि तुम्ही काय करा गरम गरम तूप तुम्ही प्राशन करा आणि शरीर त्यागा. मग तुमचा पुढचा जन्म काय होईल पुन्हा हिंदू कुटुंबात होईल. तर ते बघून अरे असलं तर मग ते दुसऱ्या कुणाला विचारतात के हे कहे के हे न हे अल्पदोष है शुनीला रहिला राय करी या संशय. आणि मग ह्या व्यक्तीने सांगितलं तर दुसऱ्या व्यक्तीला विद्वानाला विचारतात तर तो म्हणतो नाही हा काय दोष मोठा नाही तुम्हाला काय करायची आवश्यकता नाही. तर ते आता भ्रमित होत आहेत की आता तो म्हणतो की हे करा तो म्हणतो हा नाही करा तर आता काय करायचं म्हणून ते भ्रमित होतात. प्रभुपाद पण सांगतात कित्येक वेळा असे अनेक वकील असतात किंवा डॉक्टर असतात की एकाला एक सल्ला देतात दुसऱ्याकडे गेला तर दुसराच सल्ला देतो. तर अशा प्रकारे हे होत असतं. आणि मग त्यावेळी दुसऱ्या एका बहुतेक चैतन्य भागवत म्हणून सांगितलंय की याच्या स्वप्नामध्ये काय होतात एक ब्राह्मण येतो सुबुद्धीरायांच्या घरी आणि ते सांगतात की इथंच बंगालला निमाय पंडित आलेले आहेत तू त्यांना जाऊन भेट ते तुला काय करतील तुला योग्य ते प्रायश्चित देतील. कारण आपण जे काही पाप करतो त्या पापाचं प्रायश्चित नाही घेतलं तर त्याच्या कैक पटीनं आपल्याला काय होतं नरकामध्ये यातना भोगाव्या लागतात. आत्ताच घेतलं थोडक्यावर भागून जातं पण नंतर घ्यायचं म्हणलं तर काय व्याजासहित आपल्याला सर्व मिळतं आणि म्हणून हे प्रायश्चित घेणं काय महत्वपूर्ण असतं. आणि आपण बघतो की भागवतम मध्ये पण ज्यावेळी नरकांचं वर्णन ऐकतात की त्यावेळी ते विचारतात सुखदेव गोस्वामींना की सुखदेव गोस्वामी याच्यावर काय उपाय नाही का. कारण ते एकदम राजा एकदम वैष्णव होते सुहृद होते परत दुःख दुःखी होते आणि म्हणून ते विचारतात. आणि त्यावेळी ते राजा सुखदेव गोस्वामी काय सांगतात प्रायश्चित की त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे प्रायश्चित घेतलं पाहिजे. मग राजा विचार करतो की म्हणतो नाही मी तर राजा होतो आणि मी त्यावेळी अनेक लोकांना काय केलंय हे प्रायश्चित दिलेले आहेत पण जसं ते शिक्षा होते पुन्हा तो त्या पापकर्मात लागतो. शौच कुंजर शौचवत की हाती स्नानाप्रमाणे की हाती जसं स्नान करतो वेळ तासंत असतो पाण्यात असतो पण जसं पाण्याच्या बाहेर येतो तो काय करतो लगेच अंगावर माती टाकून देतो. मग त्याचा काय उपयोग आहे का की जे एवढं तासभर वेळ घालून स्नान केलं त्यानं अंग स्वच्छ केलं इकडे येऊन माती टाकतो फायदा काय त्याचा. तशाच प्रकारे तो म्हणतो ही प्रायश्चित विधी आहेत ती पण त्याप्रमाणेच आहे आणि म्हणून तुम्ही काय सांगा योग्य ते प्रायश्चित. आणि त्यावेळी पण ते हरिनाम देत आहेत सुखदेव गोस्वामी आणि त्यांना अजामिळाची कथा सांगतात कशाप्रकारे एवढा पापी अजामिळ होता पण त्या हरिनामाद्वारे उदारला. त्याच ठिकाणी त्या चैतन्य महाप्रभूंच्याकडे तो व्यक्ती येतोय आणि तबे यदि महाप्रभू वाराणसी आईला तारे मेली राय अपना वृत्तांत कहिला. आणि मग राय सुबुद्धी राय त्यांना जाऊन भेटतात आणि आपला सर्व वृत्तांत सांगतात आणि त्यांना सांगतायत की कशा प्रकारे मी यातून खरं काय प्रायश्चित घेतलं पाहिजे. त्यावेळी ते सांगतात प्रभू काही येऊ ते
प्रभु कहे यहाँ है ते यहाँ वृंदावन निरंतर कृष्ण निरंतर कर कृष्ण नाम संकीर्तन। तर चैतन्य महाप्रभुंदा तू आता काय कर वृंदावनला जा आणि वृंदावनला जा आणि तिथं काय करतो निरंतर कृष्ण नाम कर आणि निरंतर नाम कीर्तन केल्याने काय होईल एक नाम वासे तोमार पाप दोष जावे आर नाम लय ते कृष्ण चरण पावे। तर ते म्हणतात की एक नामाभासे असं नाही की शुद्ध नाम केवळ नामाभासाच्या द्वारे सुद्धा काय होईल तू सर्व पाप नष्ट होऊन जाईल आणि आर नाम आणि किन पुढे नाम जप केलास तू तर कृष्ण चरण पाहिवे की तुला भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळांची प्राप्ती होईल। तर आपण बघू शकतो ही हरिनामाची किती महिमा आहे। ज्यावेळी हरिदास ठाकूर त्या तिथेही गोपाल चापल गोपाल चक्रवर्ती तिथेही त्या वैष्णव सभेमध्ये पण चर्चा सुरू होती हरिनामाची आणि हरिदास ठाकूर सांगतात की जसं नामाभास नामाभास म्हणजे काय शुद्ध नाम अपराधयुक्त नामाच्या वरची पायरी आणि शुद्ध नामाच्या आधीचे म्हणजे जसं संधी प्रकाश असतो जसं रात्री झालेले नाही आहे आणि दिवसही उगवलेला नाही पहाटेच्या वेळी आपण बघतो सूर्य दिसत नाही परंतु सर्व काही दिसत असतं आपल्याला सूर्यप्रकाश नसला तरी दिसत संधी प्रकाश असतो तशाच प्रकारे ही नामावाच्याची स्थिती आहे की आपण जो काय जप करतो अपराधयुक्त असतो आणि त्या अपराधयुक्तातून जर मुक्त होतो तर ही नामावस्थिती तर या नामावस्याच्या स्थितीवर सुद्धा त्याला मुक्ती मिळू शकते। तर हे गोपाल चक्रवर्तीनं पटत नाही तो म्हणतोय हे काय सांगतोस तर अर्जा सांगतो म्हणजे ही माझी वाणी नाही ही भवि शास्त्राची वाणी आहे तर म्हणतात जर हे खोटं असेल मी तुमचं नाक आणि कान कापून घेणार। तर अर्जा सांगून म्हणले ठीक आहे पण थोड्याच दिवसात काय होतं त्याचंच कुष्ठरोग होता नाक आणि कान त्याचा गळून पडतो। त्याचप्रकारे या ठिकाणी चैतन्य महाप्रभू सांगतात नामाभासाद्वारे सर्व पाप तुझे काय होतील नष्ट होऊन जातील नाम संगीतान साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची। असं नाही की एका जन्माची म्हणता येते जन्म जन्मांतरीची सर्व पाप काय होतील नष्ट होतील। जसं सांगितलं जातं की कितीही आपण बघतो की भाताच्या म्हणा किंवा गंजी असतात कडब्याच्या भरपूर एकर एकर गंजी असू देत पण जर एक काडी जर लावून टाकली सगळ्या काय होतात बेचिराख होऊन जातात। तशाच प्रकारे हे हरिनाम आहे की हे हरिनाम ज्यावेळी आपण घेतो हरे कृष्ण आणि मग हे सुबुद्धीराज चैतन्य महाप्रभूंचे अजून चैतन्य महाप्रभूंनी हरिनामचा प्रचार सुरू केलेला नाहीये त्याच्या आधीच त्यांना काय करतायत हरिनाम देत आहेत आणि मग पुन्हा ते काय करतात या ते वृंदावनला जातात सुबुद्धीराय आणि तिथं ते पुढे मोठी कथा आहे त्यांची पुन्हा कधी आपण चर्चा करू। तर या ठिकाणी मग महाप्रभू त्या ठिकाणी थांबतायत आणि पुन्हा इकडे येत आहेत आदिखंडे पूर्व परिग्रेर विजय शेष राज पंडित कन्या परिनय आणि मग ज्यावेळी चैतन्य महाप्रभू बंगालला गेलते तर त्यावेळी त्यांचा लक्ष्मीप्रियांशी त्यांचा विवाह झाला होता आणि त्या विरह अग्नीमुळे त्या आपलं शरीर त्यागतात आणि ज्यावेळी चैतन्य महाप्रभू नंतर येतात तर आईच्या इच्छेका तर ते दुसरा विवाह करतात विष्णुप्रियांशी। आदिखंडे वायुदेह मंद्य करिछल प्रकाशिला प्रेम भक्ती विकार सकल आणि आदिखंडामध्ये भगवान वायुविकाराच्या दोषी म्हणजे बहाणा करून ते आपले प्रेम भक्तीचे सर्व अष्टविकार प्रकट करत होते त्याचं वर्णन पुढे येईल। आदिखंडे सकल भक्ती रे शांती दिया आपणे ब्रह्मेन महा पंडित हया आणि ते सर्व भक्तांना योग्यता आणि अधिकार प्रदान करत होते आणि स्वतः मात्र महापंडिताच्या रूपात सर्वत्र भ्रमण करत होते। आदिखंडे दिव्य परिधान दिव्य सुख आनंदे भासेन सची देखी चांद मुख आणि सची माता पण काय करते त्यांचे सुंदर असे दिव्य वेशभूषा आनंद आणि सुंदर असं मुखचंदाचं ते आनंद घेते। आदिखंडे गौरांगेर दिग्विजय शेष दिग्विजय जय शेष करिलेन तार सर्व बंद क्षय आणि त्या ठिकाणी वर्णन येतं की या केशव काश्मीर दिग्विजय जय या दिग्विजयावर पण त्यांनी विजय प्राप्त केला। तर आपल्याला माहित आहे की हा दिग्विजय केशव काश्मीरी हा काश्मीरचा आणि तो सर्व शास्त्रामध्ये काय होता निष्णात होता आणि एवढा विद्वान होता
साक्षात सरस्वती त्याला प्रसन्न झाले होते आणि तो कोणा शास्त्रात करायचा, साक्षात सरस्वती त्याच्या मुखात वास करायचे आणि तो सर्वांना हरवत होता आणि हरला की त्याच्याकडून तो काय करायचा, एक प्रसिद्धी पत्रक त्याच्याकडे होतं की अशा प्रकारे मी याच्याकडून पराजित झालोय आणि असं भलं मोठं प्रसिद्धी पत्र घेऊन तो काय करतोय, काश्मीर पासून तो खाली या नवदीप पर्यंत येतो आणि कित्येक नवदीप मध्ये त्याला समज सांगितलं जातं की नवदीप मध्ये इथं एवढे विद्वान ब्राह्मण आहेत, नवदीप मध्ये काय आहेत सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आहेत आणि तिथं जा, त्यांना विद्वानांना हरव, मग आपण तुमचं खरं पांडित्य जाणू आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते येतात आणि जसं कळतं या लोकांना की आता केशव काश्मीर येतोय या ठिकाणी, तर निम्मे अर्धे ब्राह्मण काही कामानिमित्त निघून जातात की बाबा ह्याच्यावर कशाला वादविवाद करायचा आणि हरलो तर आपले उगाच कशाला निंदा सर्व लोकांची ऐकावी आणि म्हणून ते निघून जातात आणि जे काय राहिले होते ते पण आपापसात चर्चा करतात की ते म्हणतात आता काय करायचं, हा आलेला आहे आता त्याच्यावर तो आव्हान करणार आणि आपल्याला जावं लागणार, जर नाही गेलो तर आपलंच बदनामी होणार, मग काय करायचं, कोण त्याच्याशी वाद करणार, मग सगळे एकमतान ठरवतो आपण काय करू या निमाय पंडिताकडे पाठवू, सांगू की हा निमाय पंडित हाच खरा विद्वान आहे याच्याबरोबर तू शास्त्रात कर आणि जरी निमाय हरला तर सांगू बालक आहे, अजून बालक आहे लहान आहे असं म्हणून ते ठरवतात, मग केशव काश्मीर येतो आणि केशव काश्मीर आल्यावर सगळेजण एकदम आनंदात स्वागत करतात, म्हणतात हा तो म्हणतो मला शास्त्रात करतात, ते म्हणतो हो हो इतर निमाय पंडित आहेत त्यांच्याशी तुम्ही शास्त्रात करा, मग तिथं जात होतो आणि निमाय पंडित बसलेले असतात, सर्व बालक सर्व शिष्यगण असतात आणि त्यांच्यामध्ये ते बसलेले असतात आणि केशव काश्मीर तिथे जातो आणि केशव काश्मीर जातो आणि ते म्हणतात तुम्हीच काय निमाय पंडित, ते म्हणतात हो, मग तो स्वतःची ओळख देतो आणि सांगतो की असं शास्त्रात करायचं आहे, ते म्हणतात ठीक आहे आपण शास्त्रात करू पण तुम्ही आधी काय करा या गंगा नदीवर तुम्ही काय करा एका श्लोकाची रचना करा, एक थोडं लिखाण करा, तर जसं ते सांगतात न सांगतात त्या क्षणीच तो काय करतो 100 श्लोकांची रचना करतो आणि बोलूनही दाखवतो 100 श्लोक आणि वायूच्या गतीनं वाऱ्याच्या गतीनं आणि ते ज्यावेळी होतात त्यावेळी चैतन्य महाप्रभू ऐकतात आणि निमाय पंडित त्यांचा खूप स्तुती करतात आणि त्यावेळी म्हणतात की याच्यामध्ये काही गुण आहेत आणि याच्यात काही दोष आहेत सांगाल का, तर तो एकदम आवाकच होतो की म्हणतो माझ्या ह्याच्यात हा गुण आहेत ठीक आहे पण दोष काहीच नाही, कारण तो खूप मोठा ज्यावेळी एवढं विद्वत आहे त्याने एवढ्या लोकांनी त्याच्याकडून परास झाले तसं त्याचा अहंकार काय होत होता वाढत जात होता आणि त्यामुळे तो दोष हे शब्दच ऐकायला तयार नव्हता, आपण पण बघतो कित्येक वेळा आपल्याला कोणी काही चुका सांगायचा प्रयत्न करतात पण त्यावेळी जर आपण जर योग्य स्थितीत नसो तर आपण ती चूक स्वीकार करत नाही आणि जसं महाराज सांगतात एकदा एका ठिकाणी कार्यक्रम होता, गोविंद प्रभू आणि महाराज गेलेले, महाराजांचं प्रवचन होतं आणि तिथं काही जे साऊंड सिस्टीम होती नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये काही दोष होते व्यवस्थित चालत नव्हते तर त्यावेळी काय होतं की महाराज येताना सांगत होते की तू ते साऊंड सिस्टीम व्यवस्थित नव्हती आणि मुख्य तोच आहे सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे वगैरे, मग गोविंद प्रभू लगेच म्हणले नाही नाही माझी सेवन होती ते तो माणसं त्याचे होते त्या सांगून ते होते, महाराज म्हणले बघ जर तू चूक स्वीकार नाही केलास तर मी तुला सुधरू शकत नाही, तू जर स्वीकार केलास आणि नंतर त्यांना सांगितलं काय ते, तर अशा प्रकारे आपण आधी जो कोणी सांगायला येतो आपलं काय स्तुती करणारे भरपूर भेटतील पण जो कोणी चूक सांगणार आहे तर त्याला आपण काय केलं पाहिजे स्वीकार केलं पाहिजे, कारण आपण बघतो जसं भक्तीमध्ये आपण प्रगती होत करत जातो किंवा दिवस जाऊ लागतात तसे आपण काय करतो की जे काही फीडबॅक लोक देत असतात त्याच्याकडे आपण दुर्लक्षित करतो आणि आपण बघतो अनेक लोक याच्यामुळे काय होतात अधपतित होतात, ऐकूनच घेत नाहीत आणि त्यामुळे जे हितेशी आहेत हितचिंतक आहेत ते सांगण्यासाठी येतात आणि त्याचं आपण ऐकलं तर ऐकून घेतलं पाहिजे, पण हा जो केशव काश्मीर इतका अहंकारी होता की तो म्हणतो नाही याच्यात काही दोष नाही आहेत आणि जर वाटतात दोष तुम्ही सांगा, त्यांना आव्हान करतो की लगेच मग ते एक बरोबर एक श्लोक चैतन्य माय पंडित म्हणून दाखवतात आणि त्याच्या सांगतात तुम्ही म्हणलेलं आहे भवानी भरतूर, म्हणजे जी भवानी आहे जे पती शिवजी आहेत त्यांचाही पती असं म्हणलेलं आहे तुम्ही, म्हणजे शिवजींशिवाय अजून एक कोण पती आहे असा त्याचा अर्थ होतो, तर तो जसं ऐकतो तो एकदम त्याची चूक त्याच्या लक्षात येते कारण शास्त्रातला होता तो व्यक्ती आणि त्यावेळी तो एकदम खजील होतो आणि सगळी मुलं हसू लागतात, सगळे शिष्य त्याचे हसू लागतात, चैतन्य महाप्रभू निमाय पंडित लगेच त्यांना शांत करतात, कारण जो भरपूर अहंकारी झालेला भरपूर विद्वान आहे जर त्याला अपमान झाला तिथंच त्यानं गंगे नदीत उडी मारून आत्महत्या केली असती, जर ह्या लोकांनी हसले तर मग चैतन्य महाप्रभू लगेच शांत करतात त्यांना आणि त्यांना म्हणतात तुम्ही थकलेला आहात आपण उद्या शास्त्रार्थ करावं आणि म्हणून ते त्याला पाठवून देतात. आणि ज्यावेळी तो जातो घरी आणि जाऊन तो सरस्वती मातेचा तो पूजक असतो आणि त्यांना जाऊन तो भरपूर प्रार्थना करतो की कसं शक्य झालं की एका साधारण बालकाकडून माझा आज पराजय झाला. आणि मग तो भरपूर प्रार्थना करून झोपून जातो आणि स्वप्नामध्ये स्वतः सरस्वती माता येते आणि ते म्हणते की जो आज ज्यांच्याशी शास्त्रात करत होता तो कोणी साधारण ब्राह्मण नव्हता, ते काय आहेत, निमाय पंडित आहेत, साक्षात भगवंत आहेत, ते माझे सुद्धा स्वामी आहेत. आणि त्यामुळे तू तू काय कर, त्यांची शरण घे. आणि मग केशव केशवनी त्यांची शरण घेतो. तर अशा प्रकारे भगवान त्याचाही जो अहंकार आहे ते काय करतायत, नष्ट करतायत. आणि आदि खंडे गया गेला विश्वंभर राय ईश्वर पुरी रे कृपा करीला यथाय. आणि मग नंतर अशा प्रकारे अनेक दिवस ही लीला सुरू असताना ज्यावेळी विश्व म्हणजे जगन्नाथ मिश्रांचं हे होतं परलोक गमन होतं त्यावेळी मग त्यांचं जे श्राद्ध विधी करण्यासाठी ते काय करतात, गयेला जातात. आणि गयेला जात असताना तिथं पण आपण बघतो की चैतन्य महाप्रभू आणि अनेक शिष्य जात असतात आणि जात असताना मध्येच त्यांचं रस्त्यामध्येच त्यांचं काय होतं, डोकं दुखू लागतं. आणि मग सर्वजण वेगवेगळे उपाय करतात पण चैतन्य महाप्रभू म्हणतात माझ्या शुद्ध भक्तांचं मला चरण धुले चरणामृत द्या मी त्यांना बरं होईल. तर अशा प्रकारे ते भक्तगण देतात आणि मग पुन्हा ते जाऊ लागतात. आणि ज्यावेळी गायला जातात वेगवेगळ्या घाटावर तीर्थांच्यावर वेगवेगळ्या विधी आहेत ते करतात. आणि नंतर त्या ठिकाणी एक कर्ण काय म्हणतात एक कर्ण म्हणजे भगवंतांच्या कर्ण कर्ण नाही भगवंतांचं एक कर्ण त्या ठिकाणी पडलेलं म्हणजे कानातील कमळ कर्ण नाही चरणांचा ठसा आहे ते काय स्थान त्या ठिकाणी जातात. भगवंतांच्या चरण कमळांचे ठसे आहेत तिथं त्या ठस्यांचं त्या ठिकाणी ते काय करत आहेत पुजारी लोक सुंदर असं त्याची पूजा करून अनेक श्लोकांचं गान करत होते. तर चैतन्य महाप्रभू अतिशय आनंदित होते ते. आणि नंतर मग सर्व विधी उरकून ते घरी येत आहेत म्हणजे तिथं जिथं राहत असतात तिथे येतात आणि थोडं दुपारचं भोजन बनवतायत आणि ते भगवंतांना अर्पण करतात आणि गायत्री करतात. तितक्यात काय करतात विश्वरपुरी येतात आणि ते म्हणतात हा मी योग्य वेळी आलेलो आहे कारण ते आता प्रसाद घेणार असतात. मग चैतन्य महाप्रभू खूप संतुष्ट होतात आणि म्हणतात या भोजन ते ईश्वरपुरी म्हणतात आपण दोघं जे काय तुम्ही बनवले ते कारण एकट्यासाठी त्यांनी बनवलेलं आहे तर आपण काय करू अर्ध अर्ध घेऊ तू अर्ध घे मी अर्ध घे. तर म्हणे नाही 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 मी नंतर बनवेन तुम्ही घ्या आणि पूर्णपणे त्यांना ते भोजन खाऊ घालतात आणि इकडं लक्ष्मी येऊन आतमध्ये पुन्हा ती बनवते आणि ते भोजन चैतन्य महाप्रभू घालतात. आणि दोन दिवसांनी त्यांना एकांतात भेटतात ईश्वरपुरींना आणि त्यांना म्हणतात की विनंती करतात की तुम्ही मला काय करा शिष्य म्हणून स्वीकार करा मला दीक्षा द्या. आणि ज्यावेळी ते विनंती करतात त्यावेळी ईश्वरपुरी म्हणतात तुम्ही तर साक्षात भगवंतात स्वतः ते सांगतात की तुम्ही भगवंत आहात की तुम्हाला दीक्षेची वगैरे काही आवश्यकता नाही. पण निमाय त्यांना खूपच हे काय करतात विनंती करतात आणि त्यावेळी मग ईश्वरपुरी त्यांना दीक्षा देतात. आणि त्यावेळी मग ज्यावेळी दीक्षा होते त्यावेळी पुन्हा ते नवदीपला येतात आणि नवदीपला आल्यानंतर तिथं मग त्यांचं पूर्णपणे जीवन बदलून जातं की आपण बघतो की ज्यावेळी गुरूंच्याकडून ही दीक्षा ग्रहण करतो त्यावेळी आपलं जीवन हे परिवर्तित झालं पाहिजे की असं नाही की पुन्हा त्याच क्रियामध्ये आपण रद्द झालं पाहिजे. कारण गुरु दीक्षा देतात म्हणजे आपलं सर्व पाप ते काय करतायत घेत आहेत त्यांच्याकडं आणि पुन्हा जर आपण पापक्रमात राहिलो तर पुन्हा काय होईल गुरूंना त्रास होणार. आता आपल्याला त्रास होत असतो पण आपण जर पाप करत राहिलो किंवा आपण जे नियमांचं पालन नाही केलं तर सर्व गुरूंना त्रास होतो आणि म्हणून पहिल्यासारखं जीवन न करता त्याच्यात परिवर्तन झालं पाहिजे. आणि इकडे निमाय आल्यानंतर अनेक अष्टविकार त्यांच्यामध्ये प्रकट होतात आणि ज्यावेळी सर्व भक्तगण रोज सकाळी एकत्र जमायचे आहे आणि तिथं फुलं वेचायचे आणि ते फुलं वेचताना सर्वजण मुकुंद आणि हे सर्व भक्ता चर्चा करायचे की ते म्हणायचे निमाय बघितलं तर खूप छान म्हणजे बदललेला आता तो पहिल्यासारखा अहंकारी पंडित नाही राहिलेला आता तो चांगला भक्त बनलेला आणि सर्वजण ते एकत्र जमायचे आणि कीर्तन करायचे. आणि एकदा सर्वजण ते म्हणतात जसं इथं वर्णन आदि खंडे वायुदेह मंद करी छल म्हणजे लोकांना वाटायचं की चैतन्य महाप्रभू अष्टविकार प्रकट करत होते तर लोक समजू शकत नव्हते ते आणि त्यामुळं कित्येक लोक म्हणायचे हा वायुविकार आहे की वायूचं संतुलन बिघडलेलं आहे. आणि एकदा चैतन्य महाप्रभूंनी जो म्हणजे म्हणते श्रीवास ठाकूर ते होते आणि सचिव माता त्यांना विचारते, खूप चिंतेत असते कारण सगळे लोक सांगत असतात की तुझ्या निमायमध्ये असा वायू विकार आहे, वायू विकार आहे. मग ते श्रीवासला विचारते, ते म्हणते श्रीवास सांग की हा जो माझा निमाय असं करतो की खरंच याला वायू विकार झालाय का? तर ते श्रीवास ठाकूर म्हणतात की नाही माता, की हा काय आहे, हे भगवंतांचे अष्ट विकार आहेत भक्तीमुळे. आणि ते त्याला सांगतात आणि त्यावेळी म्हणतात असे विकार माझ्यात येवो ही मी प्रार्थना करतो भगवंतांना. आणि अशा प्रकारे तिला समजूत घालतात की त्याला काय झालेलं नाही आहे, तू दुःखी होता का म्हणे. आणि हे बघून तिला सांत्वना मिळते. आणि इकडं निमाय बघतात, जर श्रीवास ठाकूर तू जर म्हणला असता आज वायुविकार आहे तर मी आजच गंगामध्ये उडी मारून मी नाश केला असता, पण तू त्या प्रकारे बोलल्यामुळं मी आता संतोष झालाय. तर अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन येतं. आदिखंडे याचे कत अनंत विलास किचू शेवने महा मुनी व्यास. ते म्हणतात आदिखंडामध्ये अनेक लीला येतात पण त्याचं वर्णन पुढे व्यासदेव करतील. बालिला जदी करी जते क प्रकाश गया रवधी आदि खंडेर विलास. आता ते सांगतायत बाल्यलीला पासून ते गया यात्रेपर्यंत ह्या सर्व वर्णन काय आहे हे आदिलीलाचं काय संगम मॅटर म्हणतो आपण काय त्याचा विषय आहेत की हे आदिलीला भगवंतांच्या बाल्यलीलापासून सुरू होता आणि गया यात्रेपर्यंत त्याचा समाप्ती होते. आणि आता काय होता मध्यखंड विधी थैला गौरसिंह चिलीने न जत सब चरण भृंग. की मध्यखंड विधी थैला गौरसिंह आणि आता मध्यखंडामध्ये हे गौरसिंह नावानं आतापर्यंत काय होते ते निमाय पंडित होते पण आता या मध्यखंडेमध्ये ते गौरसिंह नावानं सर्वजण जाणतात. तर इथं एक वर्णन येतं मध्यखंड कथा जेन अमृतेरा खंड जे कथा शून्यले घुचे अंतर पाषंड. कि मध्यखंड कथा जेन अमृतेर खंड ते सांगतात ते काय अमृताप्रमाण आहे मध्यखंडांचं जे वर्णन आहे. आणि ते हृदयातील जो काय अंधकार आहे पाषाण आपलं हृदय पाषाणासारखं असेल किंवा पाखंड असेल ते सर्व काय होणार आहे नष्ट होणार आहे. मध्यखंड कथा भाई शुनैक चित्ते संकीर्तन आरंभला जेनम मते. तर या ठिकाणी पण म्हणतात की मध्यखंड कथा भाई शुनैक एक चित्ते की एक चित्त एकाग्र चित्तानं तुम्ही काय करा या मध्यखंडाच्या लीलांचं तुम्ही काय करा श्रवण करा. कारण ह्या ज्या लीलांचं आपण श्रवण करतो जसं या आधी आपण बघितलं दिग्विजय केशवांचे तर याच्या ठिकाणी सांगतायत सर्व बंधनातून मुक्त केल्याचे वर्णन आधी खंडामध्ये येते. म्हणजे गर्व लोक प्रतिष्ठा या सर्वतून ते भगवंत आपल्याला मुक्त करतात त्या लीलांचं जर आपण श्रवण करू तर. तशाच प्रकारे या मध्यखंडामध्ये पण ते वर्णन करतात आणि गौरसिंह नावानं ते आता प्रकाशित होतात. चिनिले न जत जब सब चरणेर भृंग. आणि आता काय होतं की ज्यावेळी हे भक्तांची भूमिका आता प्रकट करतात चैतन्य महाप्रभू किंवा आचरण करतात तर इतर भक्त सगळे त्यांच्याकडे काय होतात आकर्षित होतात. कशाप्रमाणे चरणेर भृंग की जसं एखादा कमळावर भृंग असावा त्याप्रमाणे सगळे जण काय होतात आकर्षित होतात. तसंच आपण विचार करू शकतो की त्यांनी भृंगाप्रमाणे कसं म्हणलेलं आहे ते म्हणू शकले असते की एका मधमाशीप्रमाणे किंवा जसं गुळाकडे मुंगळा येतो त्याप्रमाणे असू शकतं पण भृंगाच का म्हणलेलं आहे कारण भृंगा आहे की जसं त्या कमळावर बसतो आणि त्यातील पराग घेऊन घेत असतो आणि संध्याकाळच्या वेळी ते पराग कमळ उमटत हे होत असतं म्हणजे बंद होत असतं पण तरी पण तो एवढा तो आकर्षित असतो त्याला त्याला समजतंय पण कमळ बंद होत आहे आता मृत्यू होईल पण तरी तो त्या परागाप्रती एवढा आकर्षित असतो त्याला सोडत नाही. त्याच प्रकारे आपण भगवंतांच्या चरणकमळापुढे आकर्षित झालं पाहिजे त्यांच्याकडं त्यांच्या नामाकडं की जरी तुटो हे मस्तक फुटो हे शरीर तुटो हे मस्तक तरी नामाचा गजर सोडू नये की ही दृढता आपल्याकडे असली पाहिजे की जे भगवंतांच्या चरणकमळांचं जे आकर्षण आहे जर हे आकर्षण नसेल तर मग काय होईल त्या मृत माशासारखं होईल मग पाण्याचा प्रवाह तो त्याला कुठेही घेऊन जाईल तो जिथं पाहिजे तिकडे पण जाईल, नको तिकडेही जाईल. तर जर आपण त्याच्याशी स्थिर राहिलो तर मात्र काय ते महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून हे स्वरूप भक्त भृंग्यासारखे त्या चरणकमळाकडे आकर्षित होतात. मध्यखंड अद्वैतादि श्रीवासर घरे व्यक्त हेला बसी विष्णू खट्टार उपरे. तर चैतन्य महाप्रभू श्रीवास ठाकूरांच्या घरी हे सर्वजण जमतायत. आणि आपल्याला माहिती आहे की श्रीवास ठाकूरांच्या अग्नी किती आनंद अशा लिला त्या ठिकाणी होत असतात. मध्यखंड नित्यानंद संगे दर्शन एक ठाई दुई भाई करीला कीर्तन. आणि या ठिकाणीच नित्यान प्रभू पण ज्यावेळी येतात नवदीपमध्ये, तर ते सर्वजण म्हणून या श्रीवास ठाकूरांच्या अंगणात रोज कीर्तन करायचे. नित्यानंद व्यास पूजा कही मध्यखंडे जे प्रभु निंदा करे पापिष्ट पाषांडे. आणि ते सर्वजण नित्यानपुरांची पण व्यासपूजा तिथं साजरी केली होती. आणि जे प्रभूंची निंदा करायचे ते पाखंडी ते पण त्यांची निंदा कर व्यासपूजा केली जाते. आणि ते पाहून पाखंडी पापी नास्तिक लोक त्यांची निंदा करत होते, म्हणजे ते नित्यानपुरांना समजू शकत नव्हते. मध्यखंड हैला हलधर हैला गौरचंद्र हस्ते हल मुसल दिले नित्यानंद. आणि मग कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू वेगळे भावात बलरामांच्या रूपामध्ये प्रकट होतात. आणि ते विचारतात कुठं आहे हल, आणि हल देतात. ते वारुणी वारुणी मागतात ते. मग ते काय करतात, जे गंगाजल असतं ते गंगाजलाचं पाणी त्यांच्या हातामध्ये देतात. तर अशा प्रकारे सुंदर ती लिला प्रकट करतात. मध्यखंडे दुय्यती पातिक मोचन जगाई मदाई नाम विख्यात भुवन. तर यामध्ये मध्यखंडातच अतिपातकी मोचन अतिशय पापी असलेल्या या दोन जगाई मदाई नाम विख्यात भुवन जे त्रिभुवनात म्हणजे संपूर्ण बंगालमध्ये ते प्रसिद्ध होते एवढे पातिक होते की त्यांनी कोणतंही पाप करायचं सोडलं नव्हतं. सर्व पाप एवढं पाप केलेलं होतं की जे चंद्रगुप्त आहेत त्यांनी अजून अनेक लोकांना त्याच्यात त्यांचं लिखाणासाठी समोर म्हणजे संलग्न केलं होतं. परंतु इतकं पाप करायचे ते सगळे थकून जातात आणि सर्व बंद करून बसतात. एवढे पाप एवढं एक लिहिलं की दुसरं दुसरं लिहिलं की तिसरं असंच नॉनस्टॉप सुरू होतं आणि त्यामुळे ते थकून जातात. पण ज्यावेळी नित्यानपणजी त्यांच्यावर कृपा होते तर त्यावेळी ते सर्वजण काय करतात तिथं यमराजमध्ये संकीर्तन करू लागतात. तिथं हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कि बाबा की ही आहे गौराम महाप्रभूंची कृपा की कितीही पापी जो असू दे त्याला ते काय करतात उद्धार करतात. फक्त त्यानं पाखंडी असलं नाही पाहिजे. जे पाप पाप किती असेल तर ते पापाची तुलना केलेली आहे वज्रलेपाप्रमाणे. जे वज्रलेप आहे नाही धुलीलेप. हा पापाची तुलना केलेला आहे धुलीलेप. किती धुळीलेप त्या याच्यावर आरशावर म्हणा किंवा कुठेही एखाद्या जागी थांबला तर हरिनामाद्वारे त्याला काय करू शकतो म्हणजे जे पाप आहे तर ते लगेच पुसलं जातं. पण जे आपण जाणून बुजून करतो तर त्याला म्हणलेलं आहे वज्रलेपाप्रमाणे. वज्रलेप निघतो का वर्षानुवर्ष काय त्याच्यावर काही प्रभाव पडत नाही अशा प्रकारे. आणि म्हणून काय असलं पाहिजे पापी किती असू दे चालेल पण त्यांनी पाखंडी असता कामा नाही. म्हणून चैतन्य महाप्रभू काय म्हणलेलं आहे पतित पावन ना कपट पावन. कपट पावन म्हणलेलं नाही त्यांना. कपटी व्यक्तींचा कपट आपल्या मनामध्ये असता कामा नाही. पाप किती असेल चालेल ते नष्ट करतील भवन परंतु कपट नाही चालणार. नंतर मग या ठिकाणी जगाई मदाईंचा पण ते उद्धार करतायत. ती खूप मोठी लीला आहे. आपण मुख्य लीलेवर जाणार आहोत महाप्रकाश लीला. मध्यखंड कृष्ण राम चैतन्यताय श्याम शुक्ल रूप देखी लेने सची आई. की याच खंडामध्ये वर्णन येतं की कृष्ण राम चैतन्य निताय म्हणजे बलराम आणि कृष्ण आणि चैतन्याने निताय तेही रूप ते बघतात. की कशा प्रकारे की सची माता काय करते एकदा स्वप्न बघते आणि ह्या स्वप्नामध्ये ते काय बघते की तिनं भोगा बनवलाय आणि कृष्ण बलरामांच्या पुढं तिनं अर्पण केलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी काय येतात नित्यानप्रू येतात आणि नित्यानप्रू सांगतात की अरे तुमचा युग संपलेला आता आता युग आलंय आमच्या स्वामीचं चैतन्य महाप्रभूंचं युग आहे आता चला तुम्ही खाली वा आता आम्हाला तिथं जायचं आहे. आणि मग ते कृष्ण बलराम बलरामजीशी नित्यानप्रू भांडण करतात वादविवाद करतात आणि नित्यानप्रू विजयी होतात. आणि कृष्ण बलराम उतरत आहेत आणि जे गौरणीत आहेत त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू आणि नित्यानुभूत तिथे जातात आणि ते स्वप्न बघते आणि या ठिकाणी ते वर्णन केलेलं आहे की ती लीला सची माता बघते आणि वृंदा यांना पण सांगते चैतन्य महाप्रभूना. मध्य खंड चैतन्य र महाप्रकाश सात प्रिया भाव ऐश्वर विलास. तर या ठिकाणी मध्यखंडामध्ये खूप महत्वपूर्ण लीला आहे ती काय आहे ही महाप्रकाश लीला. तर महाप्रकाश लीलेचं वर्णन या मध्यखंडामध्ये केलेलं आहे. तर आपण बघतो की प्रथम येतं श्रीधर कोलावेच्या. आपल्याला माहिती आहे की श्रीधर कोलावेच्या कसं जीवन होतं की श्रीधर कोलावेच्या कोलावेच्या म्हणजे किडी विकणारा किडी किंवा किडीचं जे फूल असतील पानं असतील त्याचं ते विक्री करायचे. पण आपण बघतो बंगालमध्ये प्रत्येकांच्या पारसबागेमध्ये काय असायचं ही किडी झाडं असायचीच. म्हणजे ज्याला ज्या घरापुरचं त्याला जे काय लागतं ते तिथून त्याला मिळत होतं. पण तिथं पण हा तो व्यवसाय करत होता. म्हणजे किती कमी व्यवसाय त्याचा होत असेल आणि जे काही यायचं त्यातील अर्धा हिस्सा तो काय करायचा गंगा नदीच्या सेवेला अर्पण करायचा. म्हणजे आपण बघू शकतो की दानाची जी काय म्हणतात एक आदर सवय ते दाखवून देतात की कशा प्रकारे आपण जे काही असेल ते आपल्या भगवंतांना दिलं पाहिजे. तर हे गंगाच्या सेवेत ते अर्पण करायचे. आणि चैतन्य महाप्रभू कधी पण जे निमाय पंडित जायचे त्यांच्याजवळ आणि त्याच्यावर दोन दोन तास वाद करायचे की तो त्या जे काही पानं आहेत त्याची किंमत विचारायची आणि तो सांगायचा किंमत. मग तो म्हणा नाही 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 ही किंमत खूप होते अजून कमी मध्ये पाहिजे. तो म्हणतो नाही सगळ्यामध्ये माझी किंमत कमी आहे आणि जर तुम्हाला वाटत जावा दुसऱ्याकडनं घ्या जिथं स्वस्त मिळते तिथे घ्या. नाही 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 मला तुझ्याकडनंच घ्यायचंय. आणि अशा प्रकारे ते वादविवाद करायचे आणि ते म्हणायचे की हे श्रीधर कोलावेच्या तू खूप काय आहेस श्रीमंत आहेस. तो म्हणतो नाही नाही बघा माझ्यावर काहीच नाही. म्हणजे त्याचे कपडे पण काहीसे सगळे गाठीला गाठी बनलेले कपडा कमी गाठीच जास्त होती त्याच्यात असं होतं. आणि राहण्याचं जे स्थान आहे ते स्थान मध्ये पण अनेक छिद्र सरळ पाऊस आला तर सरळ आतच यायचा अशा प्रकारची स्थिती होती. आणि अशा स्थितीमध्ये पण तो दुखी नव्हता. आपण बघतो जरासं काही आपल्या जीवनात कमतरता झाली तर लगेच आपण आपली जी स्थिती आहे ती लगेच काय होतं आपले बदलून जाते. लगेच वाटतं हे पाहिजे ते पाहिजे आणि खास करून दुसऱ्याकडे बघतो त्यावेळी तर जास्तच वाटतं त्यांच्याकडे हे आहे आपल्या अडकाने. जसं एक सुंदर कथा येते म्हणजे दृष्टांत की एकदा एक व्यक्ती होता आणि तो असंच रस्त्यानं जात होता आणि जाताना तो बघतो की त्याच्यासमोर अनेक मर्सिडी बेन्स आणि या त्या सगळ्या गाड्या जात असतात आणि तो बघतो काय भगवंत माझं नशीब केलं बघा की ही लोक एवढ्या मोठ्या गाड्यातून जात आहेत साधं काय म्हणतात त्याला चप्पल सुद्धा नाही माझ्या पायात. माझे एवढी दुर्भग म्हणजे काय म्हणतात दळभद्र जीवन आहे की साधं चप्पल सुद्धा मला मिळू नये. आणि म्हणून तो भगवंतांना दोष देत होता. आणि जात पुढे जातो जात असताना बघतो की मागून कुणीतरी एक खुरपटण्याचा आवाज येतो आणि बघतो तर एक व्यक्ती आपल्या कुबड्या कशा कशा सांभाळत तो चालत होता. ते बघून लगेच तो भगवंतांना धन्यवाद देतो. भगवंता धन्यवाद 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 की तू का धन्यवाद देतोय. तो म्हणतो कमीत कमी तुम्ही चांगले पाय तरी दिलात मागच्याला तेही नाहीयेत. तर ही स्थिती आपण जाणली पाहिजे. आपण आपल्याकडे जे नाही त्याच्यासाठीच आपण काय करत असतो चिंतित असतो सतत हे कसं मिळेल ते कसं मिळेल याच्या चिंतेत. जे आहे त्याचा चांगला उपयोग केला तर आपण काय होऊ आनंदित बनू. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो की कशा प्रकारे महाप्रकाश लीलेमध्ये हे वर्णन येतं की सॉरी श्रीधर कोलावेच्या हा पूर्णपणे काय होता संतुष्ट होता. आणि त्या स्थितीमध्ये तो हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर भगवंतांचं कीर्तन करायचं. शेजारी पाजारी त्यांना वाटायचं की हा रात्रभर कीर्तन करतोय याचा अर्थ काय ह्याला खायला मिळत नाही आणि त्यामुळे झोप येत नाही आणि झोप येत नसल्यामुळे हा कीर्तन करतो. आणि म्हणून त्याच्या दिशेने काय तर टाकायचे भाकरी वगैरे टाकायचे भात वगैरे आणि म्हणायचे खा आणि शांत झोपी जा. आणि बघ तू कृष्णाची भक्ती करतो तुला काय मिळतं. बघ आम्ही दुर्गेची पूजा करतो बघ आमच्याकडे सर्व काय ऐश्वर्य आहे तू पण काय कर दुर्गेची पूजा कर. तर कित्येक वेळा आपल्यामध्ये आपल्या जीवनात काही बिकट परिस्थिती आली की अनेक नातेवाईक वगैरे असंच बोलत असतात की अरे तू हे करतो ना त्याच्यामुळेच त्रास आहे. एकाने आम्हाला फोन केलेला आणि म्हणले की प्रभूजी असं सगळे शेजारी आमचे म्हणतात तुमच्या घरी आल्टर स्थापना केल्यामुळेच तुमच्या घरात सर्व काही आजारी पडायला लागले, कारण तुम्ही जे पहिला कुलदेवतेची वगैरे उपासना करत होता ते बंद केलेले आहे आणि याच्यामुळे होते. आम्ही त्यांना प्रश्न केला की म्हणलं ठीक आहे तुमच्या घरी आजारी पडलेत, त्यांच्या घरी कोणी आजारी पडत नाही का किंवा पडणार नाहीत का? त्यांच्या घरी तर आल्टर नाही आहे, तुमच्याच घरी आल्टर आहे, तुमच्या घरी आजारी पडतात, त्यांच्या घरी आल्टर नाही तर कोणी आजारी नाही पडायला पाहिजे, तसं होणार आहे का? नाही, थोडस जरा काही झाला कोरोना व्हायरस आणि असे काही आले तर काही पण होऊ शकतो. तर मग मेन निष्ठा असली पाहिजे भगवंतांच्यावर, मारो बी राखो बी जयीच्या तुम्हार. तर अशा प्रकारे हे श्रीधर कोलाळेच्या त्या ठिकाणी राहत होते आणि ते म्हणायचे नाही नाही माझ्याकडे काहीच नाही माझ्याकडे काही, पण चैतन्य महाप्रभू म्हणतात एक दिवस मी काय करेन दाखवून देईन जगाला. आणि ज्यावेळी ते चांदकाजीचा उद्धार करून नगरसंकीर्तन करत येत असतात तर ते पण वर्णन येईल पुढं. तर येत असताना त्यावेळी ते श्रीधर कोलाळेच्या जिथं पाय धुण्याची जागा असते आणि तिथे एक भांड होतं, इतकं ते चेपलेलं होतं, चोर सुद्धा चोरी करणार नाही ते भांड, इतकं ते चेपलेलं आणि खराब भांड होतं. आणि त्या भांड्यानं चैतन्य महापुर काय करतात पाणी पितात आणि श्रीधर कोलाळेच्या बघतो आतून तो पळतच येतो, माझी भक्ती नष्ट झाली नष्ट झालो मी नष्ट झालो भगवंता तुम्ही काय करताय. आणि चैतन्य महाप्रभू दाखवून देतात की अशा शुद्ध भक्तांचं हे वापरलेलं भांड आहे हे पण कसं पवित्र आहे आणि ते भक्ती ते म्हणतात माझ्या भक्तीसाठी मी ते प्राशन करत आहे. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू तिथे दाखवून देतात आणि ज्यावेळी ह्या महाराम प्रकाश लिहिले सर्वांना सांगतात की जाऊन महा त्या श्रीधर कोलाळेच्याला घेऊन या. ते सगळेजण एकमेकाकडे बघतात कारण त्यांना माहितीच नाही श्रीधर कोलाळेच्या कोण आहे. आणि मग चैतन्य महाप्रभू सांगतात जावा बाजारात आणि जो कोणी मोठ्यानं गातोय हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे तुम्ही काय करा त्याला घेऊन या. आणि ते जातात आणि त्याला सांगतायत की चला तुम्हाला महाप्रभूंनी बोलवलंय. आणि जसं महाप्रभूंचं नाव ऐकतो तो मूर्छित पडतो की मग त्यांना कसे घेऊन येतात आणि चैतन्य महाप्रभूंच्या समोर आणतात आणि चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात की तर चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतायत की प्रभू बोले श्रीधर वांछिया माग वर अष्ट सिद्ध दिव आजी तोमार गोचर. तर ते म्हणतात की हे श्रीधर चल तुला काय पाहिजे ते वर आज तू माग, तुला अष्ट सिद्धी पाहिजेत का त्या पण मी तुला काय करेन प्रदान करेन. इंद्रासारखं ऐश्वर पाहिजे ते सुद्धा मी तुला प्रदान, काय पाहिजे तू माग मी तुला त्याला तयार आहे. श्रीधर बोले न प्रभू आरो भांडा यावा निश्चिंत ताक तुम्ही आरणा पारिव. ते म्हणतात अजून मला तुम्ही मला मोहित करणार आहात का आणि जाणून घ्या आता तुमचं जे चाल आहे तुमचं जे कृती आहे ती आता यशस्वी होणार नाही. प्रभू बोल दर्शन मोर व्यर्थन हे अवश्य पायी वर जय चित्ते लय. आणि ते म्हणतात की माझं मी तुला आता दर्शन दिलेलं आहे तर ते व्यर्थ जाणार नाही, निश्चित तू काहीतरी माग आणि मी तुला काहीतरी निश्चित वर देणार आहे. माग माग पुन्हा बोल पुन्हा पुन्हा बोले विश्वंभर श्रीधर बोलो प्रभू देह देई वर. आणि चैतन्य महाप्रभू त्याला आग्रह करतात की तू माग अजून काहीतरी वर माग. आणि त्यावेळी मग तो काय करतोय की प्रभू मला एक वर द्या. काय वर मागतोय? जे ब्राह्मण काढिले न मोर खोलापात से ब्राह्मण हो मोर जन्मे जन्मे नाथ. ते काय म्हणतात की जो ब्राह्मण माझ्याकडे येतो आणि हे पानाबद्दल सर्व तू काय मागणी करत असो तर तो प्रभूच माझे जन्मोजन्मीचे नाथ व्हावत. म्हणजे मी म्हणत नाही मला जन्म द्या मुक्ती द्या किंवा भगवंत बनवा, नाही तो म्हणतोय की तुम्हीच माझे जन्मोजन्मीचे स्वामी असावात आणि मी तुमचा सेवक असेल. म्हणजे आपण बघू शकतो की श्रीधर कोलाळेच्या एवढं दारिद्र्य होतं तो मागू शकला असता चांगला ऐश्वर्य पण, पण तो म्हणतो नाही हे सर्व काय मायाजाल आहे की मला ते नाही पाहिजे मला तुम्हीच माझे स्वामी असावेत. जे ब्राह्मण मोर संगे करील कंदन मोर प्रभू होता चरण युगल. आणि त्यांचे चरण कमळ काय माझे प्रभू असू द्यात हे अंश म्हणून तो त्यांच्या चरणांची उपासना मागतोय.
हसी बोले विश्वंभर शून्य हर्षदार एक महाराज करो तुम्हारे ईश्वर।
चैतन्य महाप्रभू ते ऐकून पण म्हणतात नाही नाही की तू जर एक मोठं राज्य जरी मांडलास मी काय करेन तुला महाईश्वर तुला देईन।
श्रीधर बोले आम्ही किचू नाही चाई हे न कर हे न कर प्रभु जन तोर नाम गाई।
कि ते म्हणतात की भगवंता की मला अजून काही नकोय की हेच कृपा करा जेणेकरून मी आपलं काय करेन गुणगान करेन नामगान करेन आणि नेहमी करत राहीन। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे।
आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात प्रभू बोले श्रीधर आमार तुम्ही दास येते के देखील तुम्ही आमार प्रकाश।
आणि श्रीधर तू माझा सेवक असल्यानेच मी तुला हे महाप्रकाश रूप तुला दाखवलेलं आहे। तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंची या श्रीधर कोलाच्यावर पण कृपा होते। तर हे आपल्यासाठी एक मोठं उदाहरण आहे चांगलं कशा प्रकारे आपण आज जे काही मिळाले त्यात प्राप्त झालेलं आहे त्याच्यात संतोष राहून भगवंतांची सुंदर सेवा करू शकतो। असं नाही की माझ्याकडे हे नाही ते नाही मी कशी सेवा करू शकतो। कित्येक लोक भेटतात ते म्हणतात आम्हाला भरपूर दिलं ना भगवंताने तर निश्चित आम्ही त्यांना देऊ की आम्ही सेवेत लागू। पण भगवंत बघतात आता जर नाही तर तुम्ही सेवेत नाही तर मिळाल तर काय करंट आहे तुम्ही लागाल। कारण काय धन आहे ते आपलं मद वाढवणार आहे मदांधता वाढवणार आहे। आणि म्हणून भगवंत जर बघतात की अरे तुमच्याकडे नाही आणि चांगली सेवा करतात तर मग भगवंत बघतील आणखीन त्यांना प्रदान करू शकतात। मग याच प्रकारे चैतन्य महाप्रभू श्रीधर कोलाच्यावर ते महाप्रकाश कृपा ते करतात। नंतर आपण बघतो की ते महा मुरारी गुप्तांच्याकडे बघतात
मुरारी अज्ञाहेल मोर रूप देख मुरारी देखे रघुना परतेख।
तर चैतन्य महाप्रभू मुरारीकडे बघतात आणि म्हणतात बघ माझं रूप बघ। आणि असं बघताच मुरारी चैतन्य महाप्रभूंच्या बघतो त्या क्षणी काय झालंय की चैतन्य महाप्रभू नाही तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं रूप ते बघतोय।
दुर्वाल श्याम देखी सई विश्वंभर
की तेच विश्वंभर जे गौरवर्ण होते ते आता दुर्ववर्ण झालेले आहेत।
वीरासने बसियाचे महाधनुर्धर
आणि स्वतः मात्र महाधनुर्धर हनुमानजींच्या रूपात ते बसलेले आहेत।
जानकी लक्ष्मण देखे बामे ते दक्षिणे
आणि एका ठिकाणी बाजूला सीता महाराणी आहेत एका बाजूला लक्ष्मण जे आहेत ते सुंदर रूप तो बघतायत।
चौधिके कर स्तुती वानरेंद्र गण
आणि चौ बाजूने सर्व वानरगण त्यांची स्तुती करताना हे दृश्य तो बघतोय।
डाकी बोले विश्वंभर ओरे वानरा पासारील तोरे पोडाईल सीता चोरा।
आणि ते म्हणतायत की अरे वानरा तूच तुला विसर पडला का की तूच त्या सीतेचा जो हरण करणारा रावण होता त्याला तू रावण तुला जाळू पाहत होता तुला मारणारा मारू इच्छित होता पण तू काय केलंस
तुई तारपुरी पुढी केलं वंशशय सई प्रभू आम्ही तोर दिल परिचय।
आणि तू मात्र काय केलंस त्यांच्या लंकेलाच जाळून आलास आणि तोच प्रभू मी आहे प्रभू रामचंद्र आणि मी तुला आता तो परिचय देत आहे।
उठ उठ मुरारी आमार तुम्ही प्राण आम्ही सई राघवेंद्र तुम्ही हनुमान।
आणि तू माझा प्राण आहेस उठ। आणि कारण ते मुरारी बघून ते मूर्छित होतात तर चैतन्य महाप्रभू त्यांना उठवतात आणि म्हणतात तेच राघवेंद्र मी आहे आणि तू हनुमान जी आहेस।
सुमित्रानंदन देख तो मारा जीवन
की लक्ष्मणजी पण त्यांना अतिशय प्रिय होते आणि म्हणतात हे तुझं जीवन।
जार जी आयले आणि से गंध माधन
आणि त्यांचं जीव वाचवण्यासाठी तू काय केलेलंस संजीवनी बुटी त्यांनी आणलेलं गंधमाधव पर्वतच त्यांनी आणलेला।
जानकी रचने करह नमस्कार जारत दुःख देखी तुम्ही कांदिला पार
की ह्या जानकीला तू आता प्रणाम कर की जिचं दुःख बघून तुला अतिशय काय झालेलं वेदना झाली होती। जसं त्या लंकेमध्ये त्याने सीता महाराणीला बघितलं तर ती सीता बघून ते बघून हनुमानजींना खूप अतिशय दुःख झालेलं।
चैतन्य रे वाक्य गुप्त चैतन्य पाहिला
आणि ते बाह्य स्थितीत
देखी या सकल प्रेमे कांदित लागिला
आणि ते अतिशय भावीभवन क्रंदन करतात।
शुष्क काष्ट द्रव्य शुनी गुप्तेर क्रंदन
ते इतकं क्रंदन होतं शुष्क काष्ट एक वाळलेली काडी पण काय होईल द्रवित होईल इतकं त्यांचं ते दुःख होत।
विशेष द्रविला सर्व भागवत गण
आणि भागवत गण पण सर्वजण द्रवित होतात। आणि
पुनरापि मुरारी बोले विश्वंभर जे तो मार अभिमत इच्छिल हवर।
आणि ते मुरारी गुप्तांना पण म्हणतात की तू माग, तुला जे काही इच्छा आहे ते माग, आणि वारंवार म्हणतात।
मुरारी बोले प्रभू आर नाही चाहो हे ना करू प्रभू जे न तोर गुण गावो।
आता मुरारी गुप्ता पण काय म्हणतात की आणखीन काही नाही पाहिजे मला, बघून द्या काय करा, हेच करा की मी तुमचं सतत गुणगान गाऊ शकू।
म्हणजे हेच भक्तांचं काय आहे ध्येय आहे किंवा हेच संस्कृत संपत्ती आहे की आपण नेहमी भगवंतांचं गुणगान करू शकू। जे जे ते ठाई प्रभू केने जन्म न हे मोर तताई तताई जेन स्मृती हय तोर। जन्म जन्म तो मार्जे सब प्रभू दास तहा सबार संगे जेन हय मोर वास।
ते काय म्हणतात, जिथं जिथं तुमचा जन्म होईल तिथे तिथे मला मला सतत स्मरण राहू द्या की मी तुमचा सेवक आहे, आणि जन्म जन्मांतरी आपल्या दासांचा संग मला प्राप्त होऊ द्या।
जन्म जन्म तोमार से सब प्रभू, की जन्म जन्मी तुम्ही ज्यांचे प्रभू आहात असे जे सेवक आहेत त्या सेवकांचा मला काय करा संग द्या।
म्हणजे आपण बघू शकतो की किती महत्वपूर्ण आहे भक्तांचा संग। तुकारामांसारखे आचार्य असू देत तेही म्हणतात की भगवंता मला हेच करा, सतसंग सदा घडो, संत म्हणजे संतांची संगत मला नेहमी घडो। संत तुकाराम महाराज तर जगद्गुरू आहेत, त्यांना ते कुठेही जंगलात जरी असले तरी नेहमी काय करतात ते भगवंतांचं स्मरण भगवंतांच्या लीलांचं करतात। आपण किती वेळा मंदिरात असून पण भगवंतांचं स्मरण किंवा लीलांचं स्मरण होत नाही, मग अशा व्यक्तीला तर किती भक्तांच्या संगतीची काय आहे गरज आहे, आवश्यकता आहे। आणि म्हणून ते आपण सतत प्रार्थना केली पाहिजे भगवंतांना की मला सत्संगाची नेहमी भक्तांच्या संघाची काय आहे आस आहे। आणि इथं मुरारी गुप्ता हे स्वतः हनुमानजी होते पण तरी पण ते म्हणतायत की मला तुमच्या सेवकांचा संघ द्या।
तुम्ही प्रभू तुम्ही दास या नाही यता हे न सत्य कर प्रभू ना फेली व्यतता।
आणि तुम्ही प्रभू आहात आणि मी सेवक आहे हा भाव जिथे नसेल तिथे मला तुम्ही सोडू नका। मला काय सांगा की जिथं तुम्ही स्वामी आहात आणि मी तुमचा सेवक आहे अशाच ठिकाणी अशा स्थितीत मला नेहमी ठेवा, त्याचा विसर पडू देऊ नका। कारण जसं विसर पडतो तर हा जीव काय करतो लगेच बॉस होण्याचा प्रयत्न करतो। आणि म्हणून सतत आपण समजलं पाहिजे की भगवान स्वामी आहेत आणि मी त्यांच्या सेवकांचा सेवक आहे हे सतत। आणि स्वतः चैतन्य महाप्रभू पण ते म्हणतात की मी काय आहे सेवकांचा सेवक आहे।
सपार्थिष्य दे तुम्ही यथा कर अवतार तथाही तथाही दास ही व तो मार।
आणि जिथं जिथं तुम्ही अवतार घ्याल त्या ठिकाणी मला काय करा तुमच्या संघामध्ये असाल पण दास म्हणून तुमच्या सेवेत राहू द्या।
प्रभू बोले सत्य सत्य येई वर दिला।
आणि चैतन्य महाप्रभू म्हणा अतिशय आनंदित होतात आणि म्हणतात सत्य सत्य की मी तुला हा वर दिलेला आहे। आणि अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू या मुरारी गुप्तांच्यावरती कृपा करतात।
मुरारी प्रती सर्व वैष्णवेर प्रीत सर्व भूते कृपालुता मुरारी चरित।
आणि सर्व वैष्णवांना ते खूप प्रेम होते त्या मुरारींच्या प्रती आणि त्यांचाही प्रत्येक जीवाप्रती ते कृपाळ होते मुरारी गुप्ता। आणि
जे ते स्थान मुरारी चदी संग हय सेई स्थान सर्व तीर्थ श्री वैकुंठमय।
आणि ज्या ज्या ठिकाणी श्री मुरारी जात असत ते स्थान सर्व तीर्थमय किंवा वैकुंठमय होऊन जात असं, तर हा मुरारी गुप्तांचा प्रभाव होता।
मुरारी प्रभाव बलिते शक्ती रकार मुरारी वल्लभ प्रभू सर्व अवतार।
आणि यांचा प्रभाव काय सांगावा की स्वतः भगवान त्यांच्या हृदयामध्ये काय होते गुप्त रूपानं म्हणून गुप्ता म्हणून त्यांचं होतं मुरारी गुप्त।
ठाकूर चैतन्य बोले शून सर्वजन सुकृत मुरारी निंदा करे जय जन। कोटी गंगा स्नान करे कोटी गंगा स्नाने तार नाही का निस्तार गंगा हरि नाम तार करी बसहार।
तर खूप चैतन्य महाप्रभू सांगतायत एकदम गंभीर होऊन सुन सर्वगण सर्व त्यांचे प्रिय भक्त आहेत पण त्यांनाही ते काय करतायत देतायत काय म्हणतात
सुकृत मुरारी निंदा करे जयी जन।
जर या मुरारींची कोणी निंदा केली कोटी गंगा स्नाने तार नाही का निस्तार म्हणजे त्यांनी कोटी वेळा जरी गंगेचं स्नान जरी केला तरी त्याचा निस्तार होऊ शकत नाही, मग कोणी म्हणेल तो काय करेल गंगा आणि हरिनामाचा तो आश्रय घेईल गंगा हरिनाम तार करीवन संहार, तेज हरिनाम तेज गंगा त्याला काय करेल, त्याचा उद्धाराच्या ऐवजी संहार करेल. म्हणजे आपण बघू शकतो की जसं ब्लेड असतं, हे ब्लेड जर योग्य रीतीने वापरलं तर चांगला सदुपयोग होतो, पण ते जर चुकीचं वापरलं तेच ब्लेड आपल्याला कापू शकतो. तशाच प्रकारे हरिनाम आहे, हे हरिनामाला आपण योग्य स्थितीमध्ये घेतलं पाहिजे. आणि प्रार्थना करत आणि अपराध रहित होऊन जर आपण जाणून बुजून अपराध करत हरिनाम घेतला तर तेच हरिनाम काय करू शकतं, आपला नाश करू शकतो. आणि भक्तिसाधन ठाकूर पण सांगतात, जवळजवळ 19 गोष्टी सांगतात ते, जर आपण ध्यानपूर्वक हरिनाम नाही घेतलं किंवा ध्यानपूर्वक प्रयत्न नाही केला तर ते हरिनाम काय होऊ शकतं, की आपल्यामध्ये नको असलेल्या इच्छा ते काय करतं, अवांछित इच्छा त्याला जागृत करतं. नको असले जर वैष्णवांचा भेदभाव करू लागतो आपण की हा ब्राह्मण वैष्णव, हा शूद्र वैष्णव, तो अमेरिकन वैष्णव, अशा प्रकारे म्हणजे ती भेदभावाची दृष्टी वाढीस लागते, त्याला खतपाणी होतं. इच्छा जे काय आपण म्हणतो ना, काम म्हणजे प्रतिष्ठा लोभ, या सर्व गोष्टी काय होतात, वाढू लागतात जर योग्य नाही. म्हणजे कारण काय होतं,